आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न पश्चिम बंगालच्या विकासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. मेक इन इंडिया हे निर्णायक धोरण असून यामुळे भारत भविष्यातल्या तंत्रज्ञानाचं विकास केंद्र बनू शकतो असा संरक्षण मंत्र्यांचा विश्वास. आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय अॅथलेटिक्स संघाला मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदक. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात लढत. भारतीय अर्थव्यवस्था गॅस आधारित अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने प्रगती करत असून पर्यावरण रक्षणासाठी ते पूरक ठरेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज पश्चिम बंगालमध्ये अलीपूरद्वार जिल्ह्यात शहर आधारित गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी करताना बोलत होते. या प्रकल्पासाठी 1,017 कोटी रुपये खर्च झाले असून पश्चिम बंगालमधल्या अलीपूरद्वार आणि कूचबिहार जिल्ह्यातल्या नागरिकांना त्याचा लाभ मिळेल. या प्रकल्पातून घरोघरी स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा होईल. विकसित भारताचं स्वप्न पश्चिम बंगालच्या विकासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं प्रधानमंत्री म्हणाले.
विकसित भारत का स्वप्न बंगाल के विकास के बिना पूरा नहीं हो सकता है. केंद्र सरकार ने बीते 10 वर्षों में यहाँ हजारों करोड़ के विकास कार्य शुरू करवाए हैं. पूर्वा एक्सप्रेसवे हो या दुर्गापुर एक्सप्रेसवे, श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट का आधुनिकीकरण हो या कोलकाता मेट्रो का विस्तार हो, न्यू जलपाईगुड़ी स्टेशन का कायाकल्प हो या टू आर्स रूट नई ट्रेनों का संचालन हो, केंद्र सरकार ने बंगाल के विकास का हर संभव प्रयास किया है.
प्रधानमंत्री मोदी यांनी आज सकाळी दूरस्थ पद्धतीनं सिक्कीम मधल्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. सिक्कीमसह ईशान्येकडचा संपूर्ण प्रदेश भारताच्या प्रगतीचा तेजस्वी अध्याय म्हणून उदयाला येत असल्याचं ते यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी बिहारला भेट देणार असून पाटणा विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन करतील. उद्या कराकट इथं ते विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन पायाभरणी आणि लोकार्पण करतील. त्यानंतर ते उत्तर प्रदेशला भेट देणार असून कानपूर नगर इथं विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. डोंगराळ प्रदेशांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. डोंगर उतारांचे स्थिरीकरण आणि दरडी कोसळण्यास प्रतिबंध या विषयावर नवी दिल्लीत झालेल्या परिषदेला ते संबोधित करत होते. तंत्रज्ञानातील प्रगती ही प्रवाही गोष्ट आहे आणि तज्ज्ञांनी समस्या ओळखून योग्य उपाययोजना सुचवल्या पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात 1,64,875 कोटी इतकी विक्रमी परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ही गुंतवणूक देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या 40% इतकी आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही गुंतवणूक 32% अधिक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत 25,441 कोटी इतकी परकीय गुंतवणूक आली. राज्याच्या घोडदौडी अशीच सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेचं अभिनंदनही केलं. संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचं उद्घाटन आज परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. वातावरण बदलामुळे शेती पारंपरिक पद्धतीने करता येत नाही, तिच्यात गुंतवणूक होणं आवश्यक आहे. मात्र 79% शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे त्यात गुंतवणूक करण्याची क्षमता नाही अशा दुष्टचक्रात शेतकरी अडकल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या दुष्टचक्रामधून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी योजना आखून सरकार प्रयत्न करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल C.P. राधाकृष्णन यांनी आज राजभवन इथं महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. त्यावेळी राजभवनातले अधिकारी कर्मचारी आणि पोलीस दलातले अधिकारी तसंच कर्मचारी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News_Mumbai या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मेक इन इंडिया हे देशासाठी निर्णायक धोरण असून जपानप्रमाणे भारतही भविष्यातल्या तंत्रज्ञानाचं विकास केंद्र बनू शकतो असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत CII अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक व्यवसाय परिषदेला संबोधित करत होते. देशाची सुरक्षा आणि समृद्धीसाठी मेक इन इंडिया महत्वाचं असून ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशवासियांनी या मोहिमेचं यश अनुभवल्याचं ते यावेळी म्हणाले. भारत आज केवळ लढाऊ विमानं किंवा क्षेपणास्त्र प्रणाली बनवत नसून नव्या युगाच्या युद्ध तंत्रज्ञानासाठी देखील सज्ज होत आहे असं त्यांनी सांगितलं. भारतानं दहशतवादाविरोधातलं आपलं धोरण आणि प्रतिसाद नव्यानं पारिभाषित केलं असून पाकिस्तानला हे समजलं आहे की दहशतवादाचा व्यवसाय चालवणं किफायतशीर नाही कारण त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असं ते म्हणाले. संपूर्ण जगात आज अनिश्चिततेचं वातावरण असून विश्वासाचा अभाव हे त्याचं मुख्य कारण आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे विविध प्रदेश समुदाय आणि आर्थिक घटकांमध्ये विश्वासाचं मजबूत वातावरण निर्माण करण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. आयुष्मान भारत हा आरोग्य सेवा देणारा जगातला सर्वात मोठा कार्यक्रम असून देशातल्या जवळजवळ 62 कोटी नागरिकांनी त्याचा लाभ घेतल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत CII अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक व्यवसाय परिषदेला संबोधित करत होते. आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी झाल्यापासून आतापर्यंत 9 कोटी 40 लाख इतकी रुग्णालय भरती सेवा पुरवण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दक्षिण कोरियात गुमी इथं सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय अॅथलेटिक्स संघानं मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. भारतीय संघाकडून रुपल चौधरी, संतोष कुमार तमिलारासन, विशाल टिके आणि सुभा व्यंकटेशन यांनी चमकदार कामगिरी केली. भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. चीन दुसऱ्या तर श्रीलंका तिसऱ्या स्थानावर राहिला. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. पंजाब इथे महाराजा यादवींद्र सिंग स्टेडियममध्ये संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. उद्या होणारा एलिमिनेटर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. 3 जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी इंडोनेशियाचा साबर कार्यमान गुटामा आणि मोह रेझा पहेलवी इस्फहानी या जोडीचा 19-21, 21-16, 21-19 असा पराभव केला. पुढल्या फेरीत मलेशियाच्या बॅडमिंटनपटूशी त्यांची गाठ पडेल. रत्नागिरी जिल्ह्यात वातावरण ढगाळ असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत, मात्र जिल्ह्यात पावसाचा जोर आता ओसरल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज सकाळपर्यंत 12.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं स्वप्न पश्चिम बंगालच्या विकासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. मेक इन इंडिया हे निर्णायक धोरण असून त्यामुळे भारत भविष्यातल्या तंत्रज्ञानाचं विकास केंद्र बनू शकतो असा संरक्षण मंत्र्यांचा विश्वास. आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय अॅथलेटिक्स संघाला मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदक. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत आज पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या बातमीपत्रात. नमस्कार.